मृत्यू होते.
तर आपण टाकल्याने गाई वगैरे त्या खाऊ शकतात, कारण त्याच्यामध्ये आपण खायचे पाहिजे पदार्थ वगैरे घेणार असतो, त्याचा वास वगैरे घेऊन वगैरे गाई खाऊ शकतील आणि मग गाईंच्या मृत्यूचं कारण आपण होऊ शकेल. कृपया हे ध्यानात घ्या की आपल्यामुळे गाईची हत्या होऊ नये. कृपया बघा,
भारतामध्ये गायांची मृत्यूचे फार एक महत्त्वपूर्ण कारण आहे की प्लास्टिकच्या पिशव्या वगैरे इकडे तिकडे पडलेले असतात आणि गाय जाऊन ते खातात. त्यांना वाटतं की हे खाद्यपदार्थ आहे म्हणून आणि ते खातात, गिळतात, ते पोटात जातं आणि त्याच्यामुळे त्यांची मृत्यू होते. आणि मृत्यूच्या नंतर ज्यावेळी त्यांचं पोट कापलं जातं बघायला, एवढे सगळे पिशवे मिळतात, पोटामध्ये सगळं अडकून बसते. ते विशेष करून गोशाळ्यामध्ये अजिबात आणायचं नाही आणि मुलांची खास काळजी घ्यायची की ते इकडे तिकडे प्लास्टिकचे पॉलिथिनचे हे सगळं काही टाकणार नाही म्हणून. आणि पर्यावरणासाठी पण हे प्लास्टिक हे पॉलिथिन वगैरे बरं नाही आहे.
त्याच्यासाठी त्याकडेला डस्टबिन वगैरे ठेवलेले आहे भक्तांनी,
बेळगाव घेऊन गेलेलाच बरं, आणायचंच नाही इकडे काही. गोकुळधाम मध्ये जाताना आणि इकडे येताना नंदग्राम गोशाळ्यामध्ये येताना प्लास्टिकचे वस्तू आणायचेच नाही, थैली पिशवी सगळं आणायचं नाही. पर्यावरणासाठी पण फार हानिकारक आहे. आणि दुसरी गोष्टी चपलांच्या बाबतीत काय सूचना झाली कोणी सांगू शकता तुम्ही? काय सूचना झाली? पादताणे कसे ठेवले पाहिजेत? पद्धतीशील रांगेत ठेवले पाहिजेत, एका जवळ एक करून. पण भारतामध्ये काय असतं, कुठच्याही देवळामध्ये, कुठच्याही एक सार्वजनिक स्थानामध्ये, गोशाळामध्ये, घरामध्ये पण काय असतं, चपलं पादत्राण इकडे तिकडे कुठेतरी पसरले असतात. आणि सर्वांच्या पादत्राणावर दुसरे लोक पाय ठेवून त्याचं हे करून त्याचं एक पर्वत करून डोंगर कडून से थोडतात. हे थोडं ह्या पसरलं. तर प्रत्येक वस्तू आम्ही सुंदर ठेवलं पाहिजे. तर चपलांचं स्थान सुंदर का नाही असलं पाहिजे, त्याच्यामध्ये डोंगर करून का सोडलं पाहिजे चपलांचं, आणि मग लोक जातात तिकडे त्याच्यामधून सगळं काढून आपापले चपलं काढतात. अरे अरे हो, ते हे आठवण ठेवा कृपा करून, की मंदिरमध्ये असू द्या, कुठेही असू द्या, चपलं जे आहेत पादत्राणे ते व्यवस्थित ठेवलं पाहिजे रांगेत. हे सर्व आपण आठवण ठेवणार ना? आठवण ठेवणार आणि ह्याचा प्रचार प्रसार पण करणार. हा, कुठेही जाताना कुठच्याही स्थानमध्ये भक्तीचा कार्यक्रम असू दे किंवा कुठचंही दुसरं सामाजिक कार्य असू दे, तिकडे जाऊन लोकांना सांगितलं पाहिजे, व्यवस्थित सगळं ठेवलं पाहिजे म्हणून रांगेत. ठीक आहे. तर आजचं प्रवचन मराठीमध्ये द्यायचं की हिंदीमध्ये? आप में से कितने भक्त मराठी नहीं समझते हैं? एक, दो, मराठी नहीं, तीन, चार. हिंदी किती भक्त समजू शकत नाहीत? हिंदी कोणाला येत नाही, हिंदी समजत नाही कोणाला, हिंदी समजत नाही. आणि कन्नड मला बोलायला येत नाही. तर काय करायचं? मराठीमध्ये हे पुस्तक फक्त हिंदीमध्ये आहे ना? मराठी नाही आहे ना, जय राधा माधव कुंज बिहारी, जय राधा माधव कुंज बिहारी, जय गोपीजन वल्लभ धारी, जय गोपीजन वल्लभ गिरिवर धारी, यशोदानंदन ब्रज जन रंजन, यशोदानंदन ब्रज जन रंजन, यमुना तीर वनचारी, यमुना तीर वनचारी, जय राधा माधव कुंज बिहारी, जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद, श्री अद्वैत गदाधर शिवासादि गौर भक्तवृंद, हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे रामा राम राम हरे हरे, हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे रामा राम राम हरे हरे, हरे कृष्णा
हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे राधा गोकुलानंद राधा गोकुलानंद राधे जय गौरनिताय जय गौरनिताय जय गौरनिताय जय गौरनिताय जय जगन्नाथ जय जगन्नाथ जय बलदेव जय सुभद्रा जय जय प्रभुपाद 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 जय जय प्रभुपाद विदाय गौरा हरि बोल हरि बोल हरि बोल निताय गौरा हरि बोल
जय ओम विष्णुपाद परमहंस परिव्राज काचार्य अष्टोत्तर सत हिज डिवाइन ग्रेस अभय चरणारविंद भक्ति वेदांत स्वामी श्रील प्रभुपाद की जय अनंत कोटि वैष्णव वृंद की जय श्री श्री राधा गोकुलानंद की जय श्री श्री गौर निताय की जय श्री श्री जगन्नाथ बलदेव सुभद्रामय की जय श्री गोपाष्टमी महोत्सव की जय निताय गौर प्रेमानंदे समवेत भक्त वृंद की जय समवेत भक्त वृंद की जय समवेत भक्त वृंद की जय श्री श्री गुरु गौरांग की जय। ठीक आहे तरी मराठीमध्ये प्रयत्न करू हां चालेल ना म्हणजे मराठी बरोबर नाही आहे तरी प्रयत्न करतो। आजचा दिवस गोपाष्टमीचा दिवस आहे। कार्तिक महिन्याचं शुक्ल पक्षाची अष्टमी तिथी आणि ह्या दिवशी वृंदावन मध्ये एक फार महत्वपूर्ण अनुष्ठान साजरे केलं होतं ब्रजवासी लोकांनी आणि श्रीकृष्णांची प्रगती झाली। याच्या पूर्वी ते वासरांचे देखरेख करायचे आणि आजच्या दिवसपासून त्यांनी मोठ्या गायांचे पालन करायचं प्रारंभ केलं। त्यामुळे एक मोठं अनुष्ठान एक उत्सव तिकडे झालं वृंदावनमध्ये। तर ह्याचा एक उल्लेख श्रीमद भागवतच्या 10व्या स्कंदामधल्या 15व्या अध्यायाचा पहिल्या श्लोक मध्ये आहे. श्री शुक उवाच ततश्च पौगंडवयः श्रितौ व्रजे बभूवतुस्तौ पशुपाल सम्मतौ गाश्चारयन्तौ सखिभिः समं पदैर् वृन्दावनं पुण्यमतीव चक्रतुः श्रीशुक उवाच ततश्च पौगण्डवयः श्रितौ व्रजे बभूवतुस्तौ पशुपालसम्मतौ गाश्चारयन्तौ सखिभिः समं पदैर् वृन्दावनं पुण्यमतीव चक्रतुः. बोला पौगण्डवयाश्रितौ व्रजे सम्मतौ पुण्यमतीव चक्रतुः. शुक उवाच ततश्च पौगण्डवयः श्रितौ व्रजे बभूवतुस्तौ पशुपालसम्मतौ गाश्चारयन्तौ सखिभिः समं पदैर् वृन्दावनं पुण्यमतीव चक्रतुः. श्रीशुक उवाच. मी हिंदी मध्ये बोलणार, कारण अनुवाद तात्पर्य हिंदी मध्ये आहे पुस्तक मध्ये. ठीक आहे ना? अनुवाद. शुकदेव गोस्वामी ने कहा, वृंदावन में रहते हुए जब राम अर्थात बलराम, जब राम तथा कृष्ण ने पौगंड अवस्था 6 से 10 वर्ष प्राप्त कर ली, तो ग्वालों ने उन्हें गौवे चराने के कार्य की अनुमति प्रदान कर दी. इस तरह अपने मित्रों के साथ इन दोनों बालकों ने वृंदावन को अपने चरण कमलों के चिन्हों से अत्यंत पावन बना दिया. तात्पर्य, भगवान कृष्ण अपने उन ग्वाल बाल मित्रों को प्रोत्साहित करना चाहते थे जिन्हें पहले अघासुर ने निगल लिया था और बाद में ब्रह्मा जी चुरा ले गए थे. फलतः भगवान ने तय किया कि वे उन्हें तालवन ले जाएंगे जहां स्वादिष्ट पके हुए बहुत से फल थे. चूंकि अब कृष्ण का आध्यात्मिक शरीर आयु तथा बल में कुछ बढ़ा हुआ दिखने लगा था, अतः नंद महाराज समेत वृंदावन के गुरुजनों ने कृष्ण को बछड़े चराने वाले से बढ़ाकर नियमित गोपालक के पद पर प्रोन्नत करने का निश्चय किया. अब कृष्ण प्रौढ़ गवों, सांडों तथा बैलों की रखवाली किया करेंगे. इसके पूर्व नंद महाराज स्नेहवश कृष्ण को नन्हा तथा गाय बैलों की रखवाली करने में अक्षम मानते रहे। पद्म पुराण के कार्तिक महात्म्य अनुभाग में कहा गया है, शुक्लाष्टमी कार्तिकतु स्मृता गोपाष्टमी बुधैः तद्दिनात् वासुदेवो भूद् गोपः पूर्वं तु वत्सपः। विद्वान लोग कार्तिक मास की शुक्लाष्टमी को गोपाष्टमी के नाम से जानते हैं। उसी दिन से भगवान वासुदेव गौओं की सेवा करने लगे, जबकि इसके पूर्व वे बछड़े चराते थे। पदह शब्द से सूचित होता है कि भगवान कृष्ण ने पृथ्वी को अपने चरण कमलों से पवित्र बनाया। वे न तो जूता पहनते थे न कोई अन्य पदत्राण, अपितु वे नंगे पांव जंगल में घूमते थे, जिससे वृंदावन की बालाओं को महान चिंता रहती थी कि उनके कोमल चरण कमलों को कहीं चोट न लग जाए। तो अनुवाद दोहराइए, सुखदेव गोस्वामी ने कहा, वृंदावन में रहते हुए जब राम तथा कृष्ण ने पौगंड अवस्था 6 से 10 वर्ष प्राप्त कर ली, तो ग्वालों ने उन्हें गौवें चराने के कार्य की अनुमति प्रदान कर दी। इस तरह अपने मित्रों के साथ इन दोनों बालकों ने वृंदावन को अपने चरण कमलों के चिन्हों से अत्यंत पावन बना दिया। ओम ज्ञानतिमिरांधस्य ज्ञानांजनशलाकया चक्षुरोन्मीलितं येन तस्मै श्री गुरवे नमः। श्री चैतन्य मनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूप कदा मह्यं ददाति स्वपदांतिकं। वंदेहं श्री गुरु श्रीयुतपदकमलं श्रीगुरून् वैष्णवांश्च श्रीरूपं साग्रजातं सहगण रघुनाथान्वितं तं सजीवं साद्वैतं सावधूतं परिजनसहितं कृष्णचैतन्यदेवं श्रीराधा कृष्णपादां सहगणललिता श्री विशाखान्वितांश्च। नमो ओं विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले श्रीमते भक्तिवेदान्तस्वामिनिति नामिने। नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी प्रचारिणे निर्विशेष शून्यवादी पाश्चात्यदेशतारिणे वांछाकल्पतरुभ्यश्च कृपा सिंधुभ्य एव च पतितानां पावनेभ्यो वैष्णवेभ्यो नमो नमः। जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर शिवासादि गौर भक्त वृंद। हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। हरे कृष्ण। ब्रह्म विमोहन लीला याचं वर्णन आपण सर्वांनी नक्की ऐकलं असेल, सर्वांनी ऐकलंय ना। ज्यावेळी भगवान श्रीकृष्णांनी ब्रह्माजी जे की सृष्टिकर्ता आहेत त्यांनाच भ्रमित केलं, मोहित केलं, तर त्यावेळी श्रीकृष्णांची आयु शेष कौमाराची होती, म्हणजे बाल्यावस्थाचं शेवटचा भाग होता। कुठच्या व्यक्तीच्या आयुमध्ये सुरुवातीच्या वेळेत अनेक विभाजन भाग असतात। जन्मापासून 5 वर्षाच्या आयुपर्यंत त्याला आम्ही बाल्य अवस्था म्हणतो किंवा कुमार अवस्था। 6 वर्षाच्या वयापासून 10 वर्षापर्यंत त्याला पौगंड अवस्था म्हणतो. 11 वर्षाच्या वयापासून 15 वर्षाच्या वयापर्यंत त्याला कैशोर अवस्था म्हणतो किंवा किशोर अवस्था, किशोर किशोरी कैशोरी. आणि 16 वर्षापासून यौवन किंवा युव अवस्था प्रारंभ होते. तर ज्यावेळी श्रीकृष्ण 5 वर्षाचे होते आणि ब्रह्मविमोहन लीला झाली, त्याच्यानंतर ज्यावेळी श्रीकृष्णाने पौगंड अवस्थामध्ये प्रवेश केला त्यावेळी हे गोपाष्टीचा महोत्सव झाला. जसं मी सुरुवातीला सांगितलं होतं आपल्याला की ह्याच्यापूर्वी श्रीकृष्ण वासरांचं पालन करत होते, कारण ते पण फार लहान होते, वयाने लहान होते, त्यांचं शरीर पण फार लहान होतं, शक्ती पण कमी होती. तसं भगवंतांची शक्ती कधी कमी होत नाही, पण ते एक मनुष्य समाजामध्ये येऊन लीला करत आहेत ना, त्यामुळे असं दिसून आलं लोकांना की कृष्ण तरी लहान बाळ आहे, त्याची बुद्धी त्याची शक्ती सीमित आहे. त्यामुळे श्रीकृष्ण फक्त वासरांना चालवत होते. पण आजच्या दिवशी कार्तिक शुक्ल अष्टमीच्या तिथी वर श्रीकृष्णांना परवानगी प्राप्त झाली ब्रजवासियांकडून की आजपासून श्रीकृष्ण बलराम आणि त्यांचे जे मित्र होते, समवयसचे मित्र होते, त्यांनी मोठे गायन पण त्यांनी पालन करू शकतात म्हणून. तर ह्या उत्सवाला, ह्या दिवसाला गोपाष्टमी म्हणतो आम्ही. आणि वृंदावनमध्ये विशेष करून आणि अन्य ठिकाणी पण मोठा उत्सव साजरा केला जातो आणि खूप भक्त एकत्र होतात, गायांची पूजा करतात, गायांचं प्रदक्षिणा करतात, गायांना मालिश करतात, गायांना हिरवं घास खायला देतात, वेगवेगळे प्रकाराने गोसेवा करतात, गोशाळा स्वच्छ करतात. मग अनुष्ठानमध्ये, त्या उत्सवमध्ये गायांची चर्चा होते, गायांचं जे महात्म्य आहे, त्यांची महानता आहे, त्यांचे गुण आहेत, त्यांची चर्चा होते. आणि भगवान श्रीकृष्णाने कसं गोपालन केलं आणि त्यांचं नाव पण गोपाल गोविंद आहे, हे सर्व विषय घेऊन चर्चा होतात. आणि असं दिवसभर काही ना काही असं गायांच्या संबंधित आणि कृष्ण श्रीकृष्णांचे गोचारण लीला संबंधित चर्चा वगैरे चालूच असतात. आमच्या इस्कॉनच्या वृंदावन मंदिरमध्ये, श्रीकृष्ण बलराम मंदिरमध्ये आजच्या दिवशी पण थोड्या वर्षापासून मोठा उत्सव होतोय गोशाळेमध्ये आणि तिकडे अनेक भक्त एकत्र होतात आणि कथा होते. मग सर्व जाऊन गुळाचे लाडू वगैरे गायना देतात आणि गायना मालिश करतात, शेण काढतात, मग सर्व प्रसाद घेतात. तर मी विचार केला की गोपाष्टमी एवढं महत्वाचं उत्सव आहे आणि कधी आम्ही बेळगावमध्ये असं साजरा केलं नाही आहे. कधी केलं का पूर्वी? कधी नाही. तर आणि करायचं कार्तिकमध्ये हे एवढं महत्वाचं उत्सव आहे आणि एवढं मधुर आणि सुंदर उत्सव आहे, तर आम्हाला हे साजरं केलं पाहिजे. आणि ज्यावेळी आमची एवढी सुंदर गोशाळा आहे, नंदग्राम गोशाळा इकडे ओलमणीमध्ये, एवढे गाय आहेत, तर इकडे केलेलं बरं या विचाराने आजचा कार्यक्रम इकडे ठरला. तुम्हाला पण सर्वांना बरं वाटलं ना की आम्ही सर्व इकडे आलो म्हणून? बेळगावमध्ये पण करू शकलो असतो, पण इकडे ह्या एक रम्य वातावरण इकडे मिळालं नसतं. आणि या ठिकाणी आता आमचे गाय आहेत, आता त्यांना बांधून ठेवलंय कारण ते घाबरतात, त्यांना सवय नाही एवढं सगळं लोकांना एकत्र बघायचं. ते घाबरतात आणि मग ते आक्रमण करायला येतात, त्यांना भीती वाटते म्हणून. तसे ते शांत आहेत, पण त्यांना वाटतं की हे कोण आले आमच्यावर आक्रमण करणार आहे, त्यामुळे ते पण थोडे आक्रमणात्मक स्वभावामध्ये येतात, त्यामुळे त्यांना थोडं बांधून ठेवलं आहे, नाहीतर त्यांना इकडे मोकळं ठेवतात. त्यांना मोकळं ठेवायचंच बरं असतं. आम्हाला पण कोणी बांधून ठेवलं तर कसं वाटेल आम्हाला, नाही का? त्यामुळे गायना मोकळं आम्ही ठेवतो इकडे गोशाळेमध्ये. आणि आता थोड्या वेळानंतर या प्रवचनाच्या नंतर मग आम्ही गोपूजा करणार. गोपूजेच्या नंतर गायना मग मोकळं सोडणार आहेत आणि गाय मग चरायला तिकडे जवळपास जाणार. गायचं जे स्वाभाविक एक कार्य आहे ते हे चरणे, चरायला पाहिजे गायांनी. आता शहरामध्ये आमची गोशाळा आहे पण तिकडे दुर्भाग्यवश जागाच नाही आहे चरायला, कुठे जाणार? आणि कुठे गेलं तरी वेगवेगळे ठिकाणे प्लास्टिकचे सगळ्या पिशव्या वगैरे असतात, ते पण खात राहतात. त्यामुळे या भागामध्ये गायनी राहिलेला फार बरं आहे. आणि ह्याच्यापेक्षा जास्त असं सुंदर स्थान आमच्या गोकुळधाममध्ये आहे. त्या ठिकाणी आतमध्ये बैल असतात आमचे, इकडे गाय आहेत आणि दोन तीन म्हातारे बैल आहेत. आणि गोकुळधाममध्ये सगळे बैल आहेत आणि ते एकदम आतमध्ये राहतात आणि ते पण चारायला जातात दिवसभर. तर तिकडे पण फार सुंदर रम्य वातावरण आहे. एक दिवस तिकडे पण काही कार्यक्रम आम्ही करू शकतो बघू, पण तिकडे खूप चालावं लागेल मग तुम्हाला आतमध्ये. गोकुळधामच्या बाहेरपर्यंत आम्ही गाडीमध्ये जाऊ शकतो पण त्याच्यानंतर मग आम्हाला चालत जावं लागेल आतमध्ये. तो वृंदावनमध्ये होतोय, वेगळे वेगळे ठिकाणे हे गोपाष्टमीचा उत्सव होतोय, तर इकडे पण झालं पाहिजे. बेळगावमध्ये आमचे एवढे गाय आहेत आणि गोशाळा आहेत आमचे, तीन गोशाळा आहेत आमचे. बेळगाव मंदिरमध्ये, नंदग्राम गोशाळा ओलमणीमध्ये आणि गोकुळधाममध्ये. आणि एवढं असून पण आम्ही जर गोपाष्टमीचा उत्सव नाही केला तर मग काय उपयोग? तर पहिल्यांदा आम्ही आता करत आहे आणि मी आशा करतो की आता हे प्रत्येक वर्ष आम्ही हे गोपाष्टमीचं महोत्सव पण करत राहणार म्हणून. पण कार्तिक महिन्यामध्ये अनेक भक्त वृंदावन, कोणी मायापूर, कोणी जगन्नाथपुरी इत्यादी यात्रेला जातात. आणि आत्ता पण मला वाटतं की 300-400 भक्त गेले असतील वेगळे वेगळे या ठिकाणी यात्रेसाठी. त्यामुळे आज भक्त थोडं कमी आहेत पण तरी काही हरकत नाही. जे भक्त तिकडे जाऊ शकले नाही वृंदावन मायापूरला, वृंदावनचं निर्माण आम्ही इकडेच करू, इथेच करू. ज्या ठिकाणी हिरवगार सर्व काही वस्तू आहे आणि ज्या ठिकाणी गाय आहेत, भक्त आहेत, कृष्ण कथा चालू आहे, वृंदावनाची चर्चा चालू आहे, तर ते वृंदावनच आहे की वृंदावन जे आहे ते फक्त एक भौगोलिक स्थान नाही आहे, निश्चित आहे, परंतु चेतनाचं स्तर पण आहे. जर आम्ही कृष्णाचं आठवण करत राहिलो मनामध्ये आणि वृंदावनचा जो एक भाव आहे त्या भावाला जर आम्ही इकडे निर्माण केलं तर आम्ही वृंदावनमध्येच आहे. त्यामुळे आम्हाला काही वाईट वाटायची गरज नाही की आम्ही वृंदावन जाऊ शकलो नाही, मायापूर जाऊ शकलो नाही. ठीक आहे, जे गेले त्यांना विशेष लाभ मिळणार आणि जे आम्ही सर्व आहोत आम्हाला पण विशेष लाभ, कारण वृंदावनचं प्राकट्य इकडे करायचा प्रयत्न आम्ही करत आहे म्हणून. तर हे गोपाष्टमी म्हणजे काय? एक प्रकारची दीक्षा आहे, आध्यात्मिक दीक्षा नाही आहे. आमच्या संस्थामध्ये, भक्त समाजमध्ये कसे दीक्षा होते ना, पहिली दीक्षा, मग दुसरी दीक्षा, थोड्या लोकांना तिसरी पण मिळते. पण दीक्षा, ही दीक्षा जी आहे ती आध्यात्मिक दीक्षा आहे. परंतु श्रीकृष्णांना जे प्राप्त झाले ते गोचारणासाठी दीक्षा आहे म्हणजे. पण हे पहिल्यांदा हे दीक्षा झालं नव्हतं इकडे, ह्याच्या आधी पण एक दीक्षा झाली होती. ज्यावेळी श्रीकृष्णांना वासरांची काळजी घ्यायची जबाबदारी दिली होती, आता ते पहिली दीक्षा झाली, थोडे वेळ श्रीकृष्णाने वासरांची काळजी घेतली, त्यांना चारायला जवळपास जायचे, गावाचे जास्त दूर नव्हे, जवळ जायचे आणि परत यायचे, थोड्या वेळासाठी 2-3 तासासाठी जायचे परत यायचे. तर त्याच्या आधी पण एक दीक्षा झाली होती, गोचारणाची दीक्षा, आध्यात्मिक दीक्षा नाही. आणि ते झाल्यानंतर आजच्या दिवशी कार्तिक शुक्लाष्टमीच्या दिवशी गोपाष्टमी झाली. तर आत्ता श्रीकृष्णांना श्रीकृष्णांची प्रगती झाली. कसं एक शाळेमध्ये पाठशाळेमध्ये विद्यार्थींना तिसरी कक्षामधून प्रगती होते ना, चौथी कक्षा, चौथीमधून पाचवी, तर असं श्रीकृष्णांची प्रगती झाली. प्रगती कशी? पूर्वी ते काय होते? पूर्वी ते होते वत्सप, जसं या पद्मपुराणच्या श्लोकमध्ये लिहिलं आहे ना, अभूत गोप पूर्व तो वत्सप. अभूत गोप म्हणजे की श्रीकृष्ण गोप झाले, गायांचे पालन करणारे झाले. मग पूर्वी काय होते? ते गायांचं पालन करत नव्हते का? त्याचं उत्तर आहे पूर्वम, म्हणजे याच्या आधी काय होते? तू वत्सप, याच्या पूर्वी ते वत्सप होते. वत्स म्हणजे वासरू, याच्या पूर्वी ते वासरूंचं देखरेख करत होते. आणि गोपाष्टमीच्या दिवसापासून त्यांनी गायांचं देखरेख करायचं सुरू केलं. त्यामुळे काय, शुक्लाष्टमी कार्तिकेतू स्मृता गोपाष्टमी बुधैही. बुधैही म्हणजे जे एकदम बुद्धिमान व्यक्ती आहेत, जे संत आहेत, त्यांनी घोषणा केली आहे, त्यांनी म्हटलं आहे. काय म्हटलं आहे? की कार्तिक शुक्लाष्टमीच्या दिवसाला गोपाष्टमी म्हणतो आम्ही. तद्दिनाद वासुदेव अभूत गोप. तद्दिनाद म्हणजे त्या दिवसापासून अभूत झाले श्रीकृष्ण. काय झाले? गोप झाले. वत्सप पासून त्यांची प्रगती झाली आणि ते गोप झाले. वत्सपालक आणि गोपालक. पूर्वी वत्सपालक का होते ते? कारण ते फार लहान होते ना, आणि वृंदावनचे गाय फार मोठे विशाल होते. इकडचे गाय आपण बघितले असेल, मोठे आहेत, तेवढे मोठे नाही आहेत तरी मोठे आहेत. अनेक मी बघतो, ज्यावेळी भक्त जवळ येतात तर घाबरतात, फार घाबरतात आणि जवळ पण येत नाही. घाबरायची गरज नाही. आणि ते येतात आणि स्पर्श केलं तरी स्पर्श करून परत पळून जातात. आणि काय खायला द्यायचं असतं पण काही घास केळं वगैरे देतात, असं 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 तर पळवतात खाली मग घाबरून. जर आम्ही प्रेमाने गेलो तर गायना भीती वाटत नाही. ते गाय असं आवाज वगैरे का करतात, आक्रमणात्मक स्वभाव का स्वीकार करतात? कारण त्यांना ते घाबरतात की हे का आले आमच्याजवळ, का यांची यांचा उद्देश काय आहे, आक्रमण करायला आलेत काय. मग एकदा त्यांची मैत्री झाली, त्यांना ओळख झाली की हा हे आमचे आहे, तर मग प्रेमळ स्वभावाचे असतात. तर हे वृंदावनमध्ये ज्यावेळी गाय एवढे मोठे होते, तर आता श्रीकृष्ण त्यावेळी एवढे लहान होते. आणि त्यांचे जे ग्वालबाल मित्र होते ते पण एवढे लहान लहान होते. तर एवढे लहान लहान मुलांना एवढे मोठे गाय गाय कसं सांभाळू शकतात? ते शक्य नाही आहे ना. त्यामुळे त्यांना परवानगी मिळाली नव्हती. तर गोपाष्टमीच्या दिवशी दुसरी दीक्षा झाली. पण आता पहिली दीक्षाची आधी चर्चा थोडी करू. पहिली दीक्षा कधी झाली, का झाली, आणि मग त्याच्यानंतर काय झालं, आणि मग दुसऱ्या दीक्षाची गरज काय झाली, संक्षेपमध्ये याची चर्चा आम्ही करू. श्रील जीव गोस्वामींनी गोपाल चंपू नावाच्या ग्रंथमध्ये विस्तारमध्ये ह्याचं वर्णन केलं आहे. तर ज्यावेळी श्रीकृष्णांची लीला वृंदावनमध्ये होत होती, बाल्यावस्थापासून जन्माचे अनेक थोडे दिवस नंतरच त्यांनी पुतनाचं वध केलं, मग शकटासुर, तृणावर्त असं अनेक असुरांचं वध श्रीकृष्णाने केलं आणि करत 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 अनेक लीला असे संपन्न झाले. आणि एक दिवस माता यशोदाने, असं शुकदेव गोस्वामी श्रीमद भागवत मध्ये वर्णन करतात, की माता यशोदाने बघितलं की आता श्रीकृष्ण जेवायला परत आला नाही, वेळ झालं जेवणाचं दुपारचं, तर बघायला गेले कृष्ण कुठे आहेत म्हणून. त्यावेळी कृष्ण त्यांच्या मित्रांबरोबर खेळत होते. तर जसं आई कधी कधी ओरडून सांगतात, कुठे आहे, जेवणाला ये, लवकर ये कृष्ण, तू काय अनाथ मुलगा आहेस का, तुला काय घर नाही, आई वडील नाहीत का, इकडे तिकडे दिवसभर खेळत असतोस, लवकर ये आता जेवायचा वेळ झाला, असं हाक मारून माता यशोदा परत गेली. तर श्रीकृष्ण घाबरले, अरे आई रागवले, आता दंड मिळणार मला, मला लगेच जावं लागेल. ज्यावेळी श्रीकृष्ण जायची तयारीमध्ये होते, तर ग्वालबालांनी, त्यांचे मित्र होते, त्यांनी धमकी दिली श्रीकृष्णांना, आता खबरदार, आता तू तर गेलास तर आम्ही भविष्यामध्ये कधी तुला खेळायला घेणार नाहीत, तू एकटाच खेळ मग, आमच्या बरोबर खेळायचं नाही, आत्ता आमचं खेळ एकदम रोमांचक स्तरावर आहे आणि यावेळी सोडायचं नाही. तर अडकलेमध्ये श्रीकृष्ण, एकतर्फी आई, दुसरीतर्फी मित्र, आता काय करायचं. तर असे लीला स्वयं अनंतकोटी ब्रह्मांडांचे नायक, संपूर्ण सृष्टीचे स्वामी परमसत्य श्रीकृष्ण करतात. भगवंत पण घाबरतात त्यांच्या भक्तांच्या समोर, कारण त्यांच्या भक्तांच्या हृदयामध्ये एवढं प्रेम असतं की ते प्रेम त्यांना वशीभूत करतं, म्हणजे त्यांना नियंत्रित करतं. तर हे सर हे लीला झाली. आणि त्याच्यानंतर काय होत होतं की असुर अनेक येत होते वृंदावनमध्ये आणि श्रीकृष्ण त्यांचं वध निश्चित करत होते, परंतु व्रजवासींना काळजी झाली फार आणि त्यांनी एकदा इष्टगोष्ठी बोलवली. इष्टगोष्ठी म्हणजे काय, म्हणजे एक सभा, सर्व एकत्र झाले आणि एकत्र होऊन त्यांनी चर्चा सुरू केली. चर्चाचा विषय काय होता, विषय हा होता की एवढे असुर रोज येतात वृंदावनमध्ये, प्रत्येक दिवस कोणी ना कोणी असुर येतोय, होय श्रीकृष्ण नक्की त्यांचा वध करतोय, पण त्याचं कारण हे आहे की भगवान नारायण त्याला शक्ती देत आहे, नंद बाबा आणि माता यशोदाने खूप पूर्वी तपश्चर्या केली असेल, जे ब्राह्मणांचा आशीर्वाद असेल, असं ह्या कारणामुळे आता श्रीकृष्ण असुरांचा वध करत आहे. पण तरी हे फार संकटचा प्रश्न, हे वेळ आहे, असं इकडे राहायचं बरं नाही आहे, दुसऱ्या ठिकाणी आम्हाला जायला पाहिजे. कारण त्यांना, ब्रजवासी लोकांना श्रीकृष्णांची सुरक्षाची फार काळजी होती. मग त्यामुळे त्यांनी तय केलं त्या इष्टगोष्टीमध्ये की आता ते वृंदावनला जाणार म्हणून. आता कुठे होते ते, आतापर्यंत जन्म कुठे झाला भगवंतांचा, मथुरेमध्ये झाला, नाही का, आणि जन्म झाला त्वरित, नंतर कुठे घेऊन गेले वसुदेव त्यांना, गोकुळमध्ये. तर यावेळीपर्यंत नंद महाराज, माता यशोदा इत्यादी गोकुळमध्येच होते आणि गोकुळमध्ये राहून अनेक लीला केले, अनेक असुरांचं वध पण केलं भगवंतांनी. मग ज्यावेळी आता ही इष्टगोष्ठी झाली, त्यांनी निर्णय घेतलं की आम्हाला आता गोकुळमध्ये राहायचं नाही आहे, आम्ही जाऊ वृंदावनला, तर वृंदावनला आले. तसं बघा, संपूर्ण जे ब्रजमंडल आहे त्याला पण आम्ही वृंदावन म्हणतो, पण त्या ब्रजमंडलमध्ये अनेक वन आहेत. तसं जे महान संत आहेत त्यांनी अंदाज एक 130 किंवा 132 असे वन शोधून काढलेत, पण त्याच्यामधले 12 वन जे आहेत ते प्रमुख आहेत. 5 यमुना नदीच्या पूर्व दिशामध्ये आणि 7 जे आहेत यमुना नदीचे पश्चिम दिशामध्ये. तर वृंदावन पण त्या 12 वनामध्ये एक आहे. तर ते वृंदावनमध्ये आत्ता जे वृंदावन नगरपालिका आहे, एक शहर आहे, ते पण आहे. राधाकुंड, श्यामकुंड, गोवर्धन हे सगळं वृंदावनमध्ये आलं, बरं का? वन, ते वन आहे ना वृंदावन, त्याच्यामध्ये हे सर्व काही आलं. पूर्वी ते यमुनाच्या पलीकडे होते गोकुळमध्ये, तर गोकुळमधून त्यांना इकडे यमुना पार करून वृंदावनला यायचं होतं. आणि त्यांनी चर्चा केली, तिकडे वृंदावन फार रमणीय स्थान आहे, तिकडे सर्व हिरवगार आहे, आमच्या गायेसाठी चारायला फार घास वगैरे आहे, तिकडे गोवर्धन आहे पर्वत. त्यांनी गोवर्धनच्या बद्दल फार ऐकलं होतं, तर त्यांनी तय केलं की आम्ही वृंदावनला जाऊ. तर असे ते निघाले. आणि पण त्यावेळी आजच्या सारखे ते पूल वगैरे नव्हते. जर नदी पार करायची असली ना, तर आत्ता किती पूल वगैरे आहेत. इकडे येताना पण लहान नदी होती ना, मलप्रभा मी पार करून आलो की नाही, पण एवढे लहान नदीसाठी पण एवढे पूल आहे. पण यमुना नदीची रुंदी फार होती, तर आणि पाणी पण होतं भरपूर, तर एवढी रुंद जी नदी आहे ते पार करून कसं जायचं? मग ते पूल नव्हतं तिकडे. तर त्यांना काय करावं लागलं की चालत 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 उत्तर दिशेमध्ये यमुनाच्या तटावर चालत 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 उत्तर दिशेमध्ये गेले. आणि एक ठिकाणी भांडीर वनमध्ये त्यांनी बघितलं की पाणी जे आहे ते कमी आहे, त्यामुळे तिकडे ते सर्व मग यमुना पार करून चालत चालत गेले. सगळं सामान वगैरे, त्यांचे बैलगाडी वगैरे, बैलांना करायला तिक पुढे भद्रवनमध्ये गेले ते. तर यमुनाच्या पूर्व दिशेमध्ये गोकुळ आहे, दक्षिण भागमध्ये गोकुळला महावन पण म्हणतो. तर गोकुळ, महावन, लोहवन, बेलवन, भांडीरवन, भद्रवन हे 5 वन आहेत प्रमुख वन. तर गोकुळ महावन पासून चालत 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 ते गेले भांडीरवन. गोप, गोपी आदी त्यांनी यमुना पार त्या ठिकाणी केलं. आणि गायबैल पुढे गेले, भद्रवन म्हणे त्यांनी पार केलं यमुना. आणि मग सोबत दक्षिणच्या तर्फे आले आणि तिकडून चालत 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 वृंदावन परत आले. तसं वृंदावन पार केलं, यमुना पार केलं तर गोकुळ आहे, पण पार करायचं साधन नव्हतं, त्यामुळे त्याला पूर्ण उत्तर दिशेमध्ये जाऊन पार करून मग यावं लागलं दक्षिण दिशेमध्ये. तर ते आले तिकडे. आणि आल्यानंतर वृंदावनमध्ये ते शकटीकरा नावाच्या स्थानामध्ये आले. शकट म्हणजे गाडी, बैलगाडीची गाडी असते ना आमची, बैलगाडीची गाडी जी असते त्याला शकट म्हणतो. श्रीकृष्णाने शकटासुराचं वध केलं होतं. शकट किंवा गाडीच्या रूपमध्ये एक ते तो असुर होता. तर शकटीकरा म्हणजे ज्यावेळी ब्रजवासी तिकडे आले, त्यांनी काय केलं, त्यांचे जे बैलगाडे होते एक अर्ध गोळाकारमध्ये त्यांनी ते त्यांना ठेवले सुरक्षेसाठी. बैलगाडी एकाच्या नंतर एक 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 असं रांगेत त्यांनी ठेवलं, पण अर्ध गोळाकारमध्ये. आणि मग ते आतमधल्या जागामध्ये ते सगळं राहिले सुरुवातीला. आणि मग हळूहळूहळू आपल्या आपल्या घरं त्यांनी मानली. त्यावेळी जीवनशैली फार सहज सोपं होती, काय जास्त काही नाही, यंत्र हे ते काही नव्हते. पूर्ण सामान एक बैलगाडीमध्ये ठेवून सगळं घेऊन जायचं. आत्ता आम्हाला घर बदलायचं असेल तर किती सामान पाहिजे, किती मोठे मोठे ट्रक पाहिजेत. त्यावेळी असं काय सामान वगैरे जास्त नव्हतं. आणि नवीन घर बांधायचं म्हणजे काय असं आयुष्यभरासाठी कर्ज घेऊन बांधायचं तसे पण काय गरज नव्हती. मातीचे याचे त्याचे बांधून ठेवायचे, पटकरून घर पण बांधलं, सगळं झालं. तर असं ते आले इकडे शकटीकरामध्ये. आत्ता आधुनिक काळामध्ये त्या स्थानाचं नाव आहे छटीकरा. आपण सर्व कोण कोण वृंदावन गेलंय सांगा, वृंदावनमध्ये गेलेत ना? तर आमच्या कृष्ण बलराम मंदिर ज्या रस्त्यावर आहे, भक्तिवेदांत स्वामी मार्ग, फार लांब आहे तो मार्ग. एकतर्फी वृंदावन शहर आहे आणि दुसऱ्यातर्फी राजमार्ग आहे हायवे. तर ज्या ज्या ठिकाणी राजमार्ग आणि भक्तिवेदांत स्वामी मार्ग मिळतं ते छटीकर आहे. तर पूर्वी त्याचं नाव होतं शकटीकरा. तर व्रजवासी तिकडे आले, तिकडे राहायचं त्यांनी सुरू केलं. आणि हे त्यांचं शेष कौमार लीला होतं, म्हणजे त्यांचे बाल्यलीलाचं शेवटचं भाग. तर तिकडे आलेत आणि राहिलेत. अच्छा, एक दुसरी लहान गोष्टी सांगतो तुम्हाला की गोकुळमध्ये नंद महाराज आणि माता यशोदा होते, पण गोकुळच्या आधी ते कुठे होते तुम्हाला माहित आहे का? गोकुळमध्ये राहत होते की नाही श्रीकृष्णाच्या जन्माच्या वेळी? पण त्याच्या आधी कुठे राहत होते कोणाला माहित आहे? नंदग्राम मध्ये राहत होते. नंद महाराजांचे जे वडील होते परिजन्य महाराज, त्यांचं घर होतं, कोठी त्यांची होती नंदग्राम मध्ये. तर नंदग्राम मधून पासून ते आले गोकुळ, आणि आता गोकुळ मधून ते आले वृंदावन, आणि परत वृंदावन मधून ते गेले नंदग्राम नंतर, आता नाही. आणि त्याच वेळी बघा, कारण नंद महाराजांचे मित्र, घनिष्ठ मित्र होते वृषभानू महाराज. तर वृषभानू महाराज कोण आहेत? श्रीमती राधाराणींचे वडील आहेत. तर वृषभानू महाराज आणि नंद महाराज ते दोघंही घनिष्ठ मित्र होते. तर ज्यावेळी नंद महाराज, त्यावेळी ते लहान होते, ते नंदग्राम, ज्यावेळी ते नंदग्राममध्ये राहत होते, तर त्यावेळी वृषभानू महाराज आणि कीर्तिदा देवी तिकडे बरसानामध्ये राहत होते, कारण बरसाना आणि नंदग्राम जवळजवळ आहे. मग ज्यावेळी नंद महाराज गेले गोकुळला, मग वृषभानू महाराज आणि कीर्तिदा देवीने बरसाना सोडून ते रावळमध्ये आले, आणि रावळमध्ये राधाराणीचा जन्म झाला, आणि गोकुळमध्ये श्रीकृष्णाचा जन्म झाला. म्हणजे मथुरेहून आले गोकुळला, कारण वृषभानू महाराजांना नंद महाराजांच्या जवळ राहायचं होतं, आणि गोकुळ आणि रावळ जवळजवळ आहे. मग ज्यावेळी नंद महाराज गोकुळ सोडून वृंदावनला आले, मग वृषभानू महाराजाने पण रावळ सोडलं आणि ते वसती नावाच्या एक स्थानमध्ये आले. आणि ज्यावेळी पुढे जाऊन नंद महाराज परत केले नंदग्राम, तर परत वृषभानू महाराज पण बरसाना गेले. असं संपूर्ण चक्र झाला. आणि कैशोर अवस्था जी आहे ते श्रीकृष्णाने नंदग्राममध्ये केलं, पौगंड अवस्था वृंदावनमध्ये, बाल्य अवस्था गोकुळमध्ये. हा, हे आठवण राहील. बाल्यावस्था किंवा कुमार अवस्था कुठे? गोकुळमध्ये. पौगंड अवस्था कुठे? वृंदावनमध्ये. किशोर अवस्था कुठे? नंदग्राममध्ये. आणि किशोर अवस्था संपल्यानंतर श्रीकृष्ण वृंदावन सोडून कुठे गेले? मथुरेला गेले. 28 वर्ष तिकडे राहिले. ठीक आहे. तर आता हे शकटीकरा किंवा छटीकराला आले. आता श्रीकृष्णांचं वय वाढत होतं ना हळूहळू हळूहळू, आणि आपण सर्व गृहस्थ भक्त आहेत, तर आपण सर्वांना अनुभव आहे मुलांचं, की मुलांचं वय ज्यावेळी वाढत असतं, मुलं फार चंचल असतात, नटखट असतात, एकच ठिकाणी बसू शकत नाही, इकडे तिकडे इकडे ते काय ना काय इकडे तिकडे करत असतात, काही नाही का? आता तुम्ही मुलांना सांगा एकाच ठिकाणी बसू शकत नाही, बघा इकडे तिकडे फिरत आहे, होय की नाही? स्वभाव आहे मुलांचा. तर ज्यावेळी श्रीकृष्ण शेष कौमार अवस्थापर्यंत पोहोचले, म्हणजे बाल्यावस्थाचं शेवटच्या भागामध्ये पोहोचले, त्यांची चंचलता थोडी वाढत होती, आणि इकडे तिकडे बघायचे, आणि त्यांचे मनामध्ये इच्छा उत्पन्न झाली की मला वासरांना चारवायचं आहे. कारण शेवटी बघा, हे जे कार्य आहे ना, हे भगवंत श्रीकृष्णांचं नित्य कार्य आहे. इकडे भौतिक जगामध्ये प्रपंचामध्ये पण कोणी अध्यापक आहे, अध्यापिका आहे, कोणी व्यापारी आहे, कोणी मंत्री आहे, कोणी काय आहे, आमचं सर्वांचं काही ना काही कार्य असतं. तर भगवंतांचं कार्य असू नाही का काही? तर त्यांचं कार्य, नित्य कार्य काय आहे? गोपालन. याला नित्यलीला म्हणतो आम्ही. नित्यलीला म्हणजे जे लीला भगवान श्रीकृष्ण कायम करतात, कायमस्वरूपी करतात. कुठे करतात? गोलोक वृंदावनमध्ये, आध्यात्मिक जगामध्ये. आणि ज्यावेळी श्रीकृष्ण इकडे प्रकट होतात प्रपंचामध्ये, ते संपूर्ण वृंदावन धामला घेऊन येतात आणि वृंदावन धामला पण प्रकट करवतात भौतिक जगामध्ये. आणि त्या भौम वृंदावनमध्ये, भूमीवर जे प्रकट झालेलं वृंदावन आहे भौम वृंदावन, त्याच्यामध्ये पण ते लीला करतात वेगळे प्रकाराचे. आणि भौम वृंदावनमध्ये भगवान श्रीकृष्ण दोन प्रकाराची लीला करतात. एक नित्यलीला, जे लीला ते तिकडे करतात परव्योम वृंदावनमध्ये, आध्यात्मिक आकाशचे जे वृंदावन आहे तिकडे, ते लीला तरी नक्की करतात. त्याशिवाय ते असे लीला पण करतात की जे ते आध्यात्मिक जगामध्ये तिकडे करू शकत नाहीत, त्याला नैमित्तिक लीला म्हणतो. तर अशी लीला कुठची आहेत? कोई उदाहरण देऊ शकता तुम्ही? हा, राक्षसांचं असुरांचं वध करणे, ते आध्यात्मिक जगामध्ये गोलोक वृंदावनमध्ये होत नाही. का होत नाही? भगवंतांच्या त्या धामामध्ये राक्षस कुठून आले? जाऊ शकत नाहीत ना. भगवंतांच्या धामामध्ये असुर होऊ शकत नाहीत. त्यामुळे हे लीला, अनेक असे लीला आहेत जे भगवान श्रीकृष्ण परव्योम गोलोक वृंदावनमध्ये करत नाहीत, पण ते इकडे भौम वृंदावनमध्ये येऊन करतात. तर हे गोचारण लीला जी आहे, गाय चारवायची जी लीला आहे, ते नित्यलीला आहे की नैमित्तिक लीला आहे? किती म्हणतात की नित्यलीला आहे, हात वर करा बघू. किती म्हणतात नैमित्तिक लीला आहे? किती म्हणतात की माहित नाही? नित्यलीला आहे. नित्यलीला म्हणजे कायमस्वरूपी लीला. तिकडे पण करतात, इकडे पण करतात. आणि आम्हाला आठवण ठेवलं पाहिजे की दोन्ही वृंदावनामध्ये अंतर काही नाही आहे. तर गोचारण लीला हे नित्यलीला असल्यामुळे भगवान श्रीकृष्णांच्या हृदयामध्ये आहे. ते एक स्वाभाविक प्रवृत्ती आहे भगवंतांची. तर किती वेळ ते गोचारणपासून दूर राहू शकतील? शक्य नाही आहे त्यांच्यासाठी. तर ती एक प्रवृत्ती असल्यामुळे त्यांची इच्छा होत होती की मला पण आता वासरांचं पालन करायचं आहे म्हणून. तर शुकदेव गोस्वामी श्रीमद भागवतच्या 10व्या स्कंदमध्ये वर्णन करतात की वत्सासुरचं वध ज्यावेळी श्रीकृष्णाने केलं, त्याच्यानंतरच त्याच वेळी अंदाज श्रीकृष्णांची पहिली दीक्षा झाली, गोचारणची दीक्षा. मी सांगितलं ना थोडे वेळ पूर्वी की ब्रजवासी पूर्वी यमुनेच्या कुठच्या दिशामध्ये होते? पूर्व की पश्चिम? हा, अय्यो यो ऐकलं नाही. गोकुळ कुठच्या दिशेमध्ये आहे? पूर्व. यमुनेच्या पूर्व दिशेमध्ये आहे. हा, आणि मग पूर्व दिशेमध्ये असताना यमुनेच्या तटावर उभं ते उत्तरामध्ये जाऊन यमुना पार करून परत खाली आले. समजते ना माझी मराठी भाषा? तर पश्चिम भागला आले. यमुनाच्या पश्चिम भागामध्ये यायच्या नंतर पहिल्या असुराचं वध जे केलं श्रीकृष्णाने ते वत्सासुराचं होता. असुराने बघा त्याने एक वत्स वासराचं रूप धारण केलं वत्सासुर. तर त्यावेळी पहिली दीक्षा झाली आणि शिवजीव गोस्वामी आधी पण वर्णन करतात की आता श्रीकृष्ण हळूहळू हळूहळू थोडे 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 परिपक्व होत होते. आता आईचं दूध पियाचं बंद केलं होतं त्यांनी, वय तेवढी वाढली होती आणि फार जिज्ञासा व्हायची की हे काय ते काय हे काय ते काय, जसं मुलं करतात ना, अनेक प्रश्न करतात मुलं, हे म्हणजे काय, तसं का झालं, हे का झालं, हे काय ते काय, अनेक प्रश्न करायचे श्रीकृष्ण. आणि अजूनही माता यशोदा त्यांची आंघोळ करायची, कपडे बदलायचे, पण आता वय थोडी वाढत होती ना त्यामुळे थोडं लाज वाटायचं आता कृष्णांना की अरे माता मी आता मोठं होत आहे, अजून माझी आई माझ्या आंघोळ करत आहे, कपडे घालत आहे. तर आंघोळ केल्यानंतर कपडे घालताना अर्धवट घालताना ते पळून जायचे आणि स्वतः घालायचे कपडे, लाज वाचायची याचा की आईच्या समोर आता आईने करायचं नको करायला नको म्हणून. पण त्यांना कपडे नीट घालायला येत नव्हतं, असं तसं कसं तरी करून घालायचे कपडे आणि निघायचे. तर माता यशोदाने हे लक्षणं बघितले आणि त्यांना दुःख वाटलं, माझा लाडला मुलगा जो आहे तो त्याचं वय वाढत आहे आणि शेवटी थोड्या दिवसानंतर तो मोठं होणार आहे, मग गायनं चारायला वनामध्ये जाणार आहे, तर मी त्याची सेवा अशी करू शकणार नाही. तर माता यशोदा थोडे उदास झाले. त्यावेळी श्रीकृष्ण नंद महाराजांच्याकडे गेले की बाबा तुम्ही रोज सकाळी गायना चारायला तुम्ही घेऊन जाता जंगलामध्ये, मला पण यायची इच्छा आहे, मी पण येऊ का तुमच्या बरोबर? तर नंद महाराजांनी म्हटलं ठीक आहे तू ये. तर त्यांचे श्रीकृष्ण बलराम आणि त्यांचे थोडे मित्र ते पण त्यांनी पण जायला सुरू केलं नंदबाबा आणि ब्रजवासींच्या बरोबर. आणि तिकडे जाऊन ते गोपांची नकल करायचे की गोपगण कसं हाक मारतात गायांना, कसं गायांना नियंत्रित ठेवतात, गाय इकडे तिकडे गेले तर कसं हाक मारवताना परत आणतात आणि काय काय कसं कसं त्यांचं वागणं होतं हे लहान मुलं बघून ते नकल करत होते. बघा अनेकदा आम्हाला आमच्या मुलांच्याबद्दल लहान मुलांच्याबद्दल तक्रार असतात होय की नाही, आमची मुलं असं करतात तसं करतात, पण अनेक कारणं होऊ शकतात त्याच्यामुळे. पण एक कारण आहे की जे वयस्कर आहेत त्यांचं बघून कार्य बघून ते तसंच नकल करतात, हे आठवण ठेवा. मुलं मोठ्यांना बघतात, मोठं कसं मोठं लोक कसं बोलतात कसं वागतात त्याच्यापासून शिकून ते पण तसंच बोलतात आणि वागतात. तर हे कृष्ण बलराम आणि ते ग्वालबाल होते ते तसं नक्कल करत होते आणि जिज्ञासा फार वाढली होती. कधी कधी जाऊन ते गोपांच्या कडे बसायचे आणि त्यांना विचारायचे अनेक प्रश्न, हे झाड असं काय, ते पक्षी तसं काय, तसं काय आहे, मोराचं संगीताचा अर्थ काय आहे, अनेक प्रश्न करायचे. आणि त्यावेळी अजून श्रीकृष्ण बलराम त्यांची त्यांचं बोलणं जे आहे एवढं स्पष्ट नव्हतं. लहान मुलं कधी कधी बोलतात स्पष्ट त्यांचं उच्चारण असत नाही का, कारण अजून बाल्यावस्थामध्ये होते. पण हे सर्व बघून आणि ऐकून जे वरिष्ठ गोप होते त्यांना एवढं आनंद यायचं की त्यांना असं वाटायचं की ते आनंदाच्या समुद्रामध्ये पोहत आहेत म्हणून, श्रीकृष्ण बलराम इत्यादी. आणि कधी कधी श्रीकृष्ण त्यांच्या मित्रांना सांगायचे आम्ही एक स्पर्धा करू, आता मी पहिलंच तिकडे जाणार आणि गायना चारायला घेऊन जाणार आणि ते पळायला सुरू करायचे, त्यांच्यासोबत त्यांचे मित्र पण यायचे. मग ते गायांच्या समोर जायचे आणि जसं मोठे जे वरिष्ठ वयस्कर जे गोप होते ते कसं चालायचे तसं त्यांचं नकल करत करत ते चालायचे. तर असं थोडे दिवस गेले. मग एकदा असं झालं की माता यशोदांना काळजी वाटली. त्यांनी घरामध्ये एकांत स्थानमध्ये नंद महाराजांना बोलवलं, तुम्ही का करत आहे, हे बरोबर नाही आहे. तुम्ही ह्या वयामध्ये श्रीकृष्णांना गायना चारवायला घेऊन जातात, तिकडे किती धोका आहे, किती खतरा आहे त्याच्यामध्ये. श्रीकृष्ण आहे एवढं लहान आणि गाय एवढे मोठे आणि त्यांचे मोठे मोठे सिंग आहेत आणि कधी कधी ते असं असं त्यांचं डोकं हलवतात, कधी पाय असं तसं लात मारतात. काही झालं तर कृष्णाला काय होणार, असं कसं तुम्ही घेऊन जाऊ शकता त्यांना, अजिबात घेऊन जायचं नाही आजपासून. तर नंद महाराज म्हटले ठीक आहे आता काय करायचं. आणि मग थोड्या दिवसानंतर परत श्रीकृष्ण आले, बाबा बाबा मला घेऊन जावा तुम्ही गाय चारायला. तर नंद महाराजांनी म्हटलं, बघ माता यशोदांना विचारल्याशिवाय मी काही करू शकत नाही. ते नंद महाराज माता यशोदांच्याकडे गेले, बघ असं आहे की श्रीकृष्ण विचारत आहे, त्याला पण यायचं आहे. तर माता यशोदा आणि रोहिणी माता दोन्ही तिकडे होते. ज्यावेळी नंद महाराजांनी विचारलं, दोन्ही यशोदा माता आणि रोहिणी माताने सांगितलं, अजिबात घेऊन जायचं नाही, आम्ही परवानगी अजिबात देणार नाही. तर नंद महाराजांनी जाऊन श्रीकृष्णाला सांगितलं, बघ कृष्ण काय करू मी, तुझी आई नाही म्हणते, तुला जायला परवानगी नाही देत आहे, रोहिणी माता पण बलरामाला जायला परवानगी देत नाही. तर श्रीकृष्ण फार उदास झाले, दुःखी झाले, चिंतित काळजी त्यांना वाटली फार. मग एक दिवस काय झालं की श्रीकृष्ण बलराम आणि त्यांचे जे मित्र होते त्यांच्या हृदयामध्ये गोचारण करायची, गायनात चारायला घेऊन जायची इच्छा एवढी तीव्र होती की एक दिवस ज्यावेळी गोपगण ते गायना घेऊन गेले होते वनामध्ये, त्यांचे पाठीमाठे पाठीमागे हे मुलं पण गेले. पण तोपर्यंत हे गोपगण गाय घेऊन पुढे आतमध्ये गेले होते आणि कृष्ण बलराम आणि ग्वालबाल ज्यावेळी गेले कुठे गाय दिसले नाहीत, गोप दिसले नाहीत. अरेच्या आम्ही कुठे आलो जंगलामध्ये, आणि त्यांना समजलं नाही की हरून गेलो आम्ही, कुठे आहेत आम्ही. तर तिकडे थोडा वेळ त्यांनी खेळलेत आणि परत कसं कसं तरी ते आले परत वृंदावनमध्ये. आणि ज्यावेळी हे समजलं माता यशोदा नंद महाराज आणि इतर जे भक्तांना ब्रजवासियांना सर्वांना चिंत काळजी वाटली फार. आणि मग त्यांनी विचार केला की कृष्ण फार चंचल होत आहे, आता प्रत्येक दिवस त्याची चंचलता वाढत आहे आणि इकडे जातो तिकडे जातो, आम्ही त्याला बांधून तरी ठेवू शकत नाही. आणि आहात तो इकडे जंगलामध्ये पळून गेला मित्रांच्या सोबत, उद्या आणि कुठे जाईल आणि परवा आणि कुठे जाईल, असं काही होऊ शकते, तर काय केलं पाहिजे याच्याबद्दल. तर अनेक इष्टगोष्टी झाली आणि मग सगळे आले ब्रजवासी. सर्वांच्या जीवनामध्ये केंद्रबिंदू श्रीकृष्ण होते. वृंदावनची विशेषता ही आहे की जे ब्रजवासी आहेत ते श्रीकृष्णांना एवढं प्रेम करतात, एवढं प्रेम करतात की त्यांच्या मुलापेक्षा जास्त प्रेम करतात श्रीकृष्णांना. श्रीकृष्ण त्यांचे प्राणधन असतात. तर परत इष्टगोष्टीमध्ये चर्चा झाली की आता काय केलं पाहिजे आम्ही, असं असं श्रीकृष्ण बलराम ग्वालन पळून जात आहे जंगलामध्ये असं. तर ठीक आहे, तर आम्ही असं केलं पाहिजे, त्यांना वासरू चारवायची परवानगी आम्ही दिली पाहिजे. मग त्या इष्टगोष्टीमध्ये निर्णय झाला की आम्ही श्रीकृष्ण बलराम ह्यांना वासरांना घेऊन जायची परवानगी देणार आहे, मोठे गायींचं नाही वासरूंचं. आणि त्याच्यानंतर मग पहिली दीक्षाचं अनुष्ठान कार्यक्रम साजरा केला गेला तिकडे. आणि भरपूर ब्राह्मण आले, त्यांनी मंत्र उच्चारण केलं, यज्ञ केले, जे गोपी होते त्यांनी सर्व त्यांचं संगीत वगैरे होतं, संगीतचे वाद्य पण वाजत होते, आणि श्रीकृष्ण बलराम खूप आनंदित होते. त्यांचे अनेक दिवसापासून दिवसापासून जे हृदयामध्ये एक तीव्र इच्छा होती वासराला चारवायचं, ते आज पूर्ण झाले. पण थोडे पाबंदी आहेत जे लावली होती त्यांच्यावर, की एवढंच दूर जायचं, ह्याच्यापेक्षा दूर आणि जायचं नाही, आणि फक्त या वेळेसाठी जायचं, 2 तास 3 तास नंतर परत यायचं, असे सगळे त्यांच्यावर हे ठेवले होते. तर श्रीकृष्ण बलराम गेले गायना चारायला, आणि सगळे एवढं आनंदित होते मुलं पण, आणि त्यांना गोपालकाचे जे वस्तू असतात ते पण त्यांना प्रदान केले. गोपालकांचे वस्तू काय काय होतात तुम्ही सांगू शकता काय? गोचारणची जे एक काठी असते, एक काठी, दुसरं दोरी असते. कशासाठी वापरतात दोरी? गायना बांधायला कधी कधी गरज पडली तर. असं त्यांचे थोडे थोडे मग बासुरी पण असतं, असे त्यांचे वेगळे वेगळे टिकते पण त्यांना दिलं. आणि जायच्या आधी माता यशोदाने श्रीकृष्णास सांगितलं, बघ तू आता चपलं घातले पाहिजेत, पादत्राणे घातले पाहिजेत, कारण जंगलामध्ये फार काटे असतात आणि दगड असतात, कारण गोप्यांना फार काळजी व्हायची की श्रीकृष्णांचे पायांचे जे तळवे आहेत ते फार कोमल आहेत, आणि जंगलामध्ये काटे असतात आणि दगड असतात तर कसं हे होणार, फार त्रास होणार श्रीकृष्णांना. तर माता यशोदाने त्यांना कृष्णाने सांगितलं, तू पादत्राणे घालून जा. तर श्रीकृष्णाने म्हटलं की नाही नाही नाही, मी कसं घालू, हे चमड्याचं घालायचं होतं, मी चमड्याचं कसं घालू, हे गायांचं असतं, मी घालू शकत नाही. तर ज्यावेळी बलरामने ऐकलं की श्रीकृष्ण पण चमड्याचं घालणार नाहीत, तर त्याने पण म्हटलं मी पण घालणार नाही चमड्याचे. तर आम्ही पण बघा, कृष्ण आणि बलराम यांच्या पदचिन्हामध्ये चाललं पाहिजे. आम्ही पण असे कुठचे वस्तू वापरले नाही पाहिजेत जे की चमड्यापासून बनवलेले असतात. तुम्ही जरा विचार करा, आता 5 सेकंड मी थांबतो, प्रवचन थांबवतो, तुम्ही विचार करा की तुम्ही काय चमड्याचा वस्तू वापर करतात का? तुमचे चपलं, बूट किंवा पिशवी, बटवा आणि काही वस्तू आहे का? असलं तर ते त्याग करा. ठीक आहे, तर कृष्ण बलरामने पण त्याग केला. तर मग माता यशोदानी म्हटलं की कमीत कमी आता दुसरे काहीतरी पादत्राणे घालून घे. मग कृष्णाने उत्तर दिलं, आमचं जे जीवन आहे ते गायावर आधारित आहे. गाय आम्हाला दूध देतात, त्यामुळे आमचं समाज, आमचं गाव एवढं समृद्ध आहे, आमची एवढी संपत्ती आहे, धन आहे, आम्ही एवढं सुखी इकडे वागत आहे, जगत आहे. तर फक्त मी पादत्राण घालणार आणि गाय नाही घालणार असं कसं होईल? तर तुमची इच्छा जर असेल की मी पादत्राण घातलं पाहिजेत, तर त्याच्या आधी तुम्ही गायना पण दिलं पाहिजे. मग माता यशोदाने विचार केला, अरे इच्छा हे कसं शक्य आहे? नंद महाराजांचे किती गाय होते? 9 लाख. आणि एक गायला किती पाय? 4. म्हणजे किती पादत्राण पाहिजेत? तर माता यशोदाने विचार केले, हे तर शक्यच नाही, आता काय करू? तर काय उपाय नव्हता, तर श्रीकृष्ण निघाले आणि मग गेले. पण माता पृथ्वी जी आहे त्यांनी विचार केला की माता यशोदा आणि ये गोपी आहे, त्यांना एवढं काळजी वाटत आहे, तसं तरी मी धन्य झाले कारण पूर्ण वृंदावन धाम माझ्यावर प्रकट झाले, आणि आता श्रीकृष्ण नग्न पायाने म्हणजे चपलं पादत्राणे न घालत आता माझ्यावर माझ्या जमिनीवर स्पर्श करणार आहे तर माझं अहोभाग्य आहे. मी किती भाग्यशाली आहे की श्रीकृष्णांचे चरणचिन्ह माझ्यावर पडणार आहेत, मी धन्य झाले. तर माता पृथ्वीने काय केलं, त्यांनी योजना केली की जेवढे काही लहान लहान दगड होते किंवा काटे होते ते गाय आणि वासरूंच्यामुळे ते चूर चूर करून ठेवला. म्हणजे ज्यावेळी कृष्ण तिकडे गेले तर त्यांना काहीही त्रास झाला नाही. तिकडे काटे नव्हते, तिकडे दगड नव्हते, एक छान असं भस्मसारखं होतं तिकडे चालायला आरामशीर, जसं आम्ही समुद्राच्या तटावर चालतो कसं आरामशीर चालतो तसं श्रीकृष्णांना पण एकदम सुविधा प्राप्त झाली. आणि इकडे ह्याच आजचं जे श्लोक आम्ही वाचलं त्याच्यामध्ये गास चार यंतो सखभी समम पदैर वृंदावनम पुण्यमतीव चक्रतुः. पदैही म्हणजे श्रीकृष्णांचे जे पदचिन्ह आहेत, वृंदावनम पुण्यम अतीव चक्रतु, भगवान श्रीकृष्णांच्या चरणचिन्हाने भूमी पृथ्वी मातेला धन्य केलं. आणि शुकदेव गोस्वामी असं पण म्हणतात की वैकुंठ जप जे आहे त्याचं पण सौभाग्य पृथ्वी माता जेवढं नाही आहे. का नाही आहे? कारण वैकुंठ जगामध्ये भगवान विष्णू ते पादत्राण घालतात. वैकुंठ जगाला श्रीकृष्णांचे नग्न पायांचे तळवे चरणांचे तळवे स्पर्श करत नाहीत, चपलं असतात, पादत्राणे असतात. पण पृथ्वी माताचं भाग्य बघा की श्रीकृष्णांचे चरणचिन्ह त्यांच्यावर लागत होते, त्यामुळे माता पृथ्वी विचार करत होती मी धन्य झाले. कारण जे भाग्य वैकुंठ जगतमध्ये प्राप्त होत नाही ते मला प्राप्त झालं. तर हे जे पदचिन्ह आहेत ते जसे होते तसेच राहिले ते. तर आमच्या मनामध्ये विचार येईल की अरेच्या असं कसं होईल, ज्यावेळी आम्ही जातो कधी चिखल असलं तर थोडे आमचे पायांचं चिन्ह बसतात त्या चिखलामध्ये, पण ते थोडाच वेळ राहतात, मग आणि कोणी दुसरं येतं आहे आणि आमचं पदचिन्ह जे आहे ते खराब होऊन जाते. पण भगवान श्रीकृष्णांचे पदचिन्ह कसं राहिले ते तसे वृंदावनमध्ये, तर त्याचं उत्तर असं आहे की जेवढे वृंदावनचे निवासी होते, फक्त गोप आणि गोपी नव्हे, फक्त ग्वालबाल नव्हे, जे मोर होते, पक्षी होते, जे हिरण होते, गाय होते, बैल होते, ते सर्व ओळखू शकले की हे आमचे श्रीप्रिय श्रीकृष्णांचं चरणचिन्ह आहे आणि हे आमचं धन आहे, वृंदावनाचं धन संपत्ती. फार काळजी करून त्याचे आम्ही त्याला ठेवलं पाहिजे. आता कोणाच्या घरी जर एक अनमोल रत्न असेल तर ते रत्न आतमध्ये कुठेही ठेवणार की नाही सुरक्षित, की इकडे तिकडे असंच ठेवणार का? नाही, एकदम फार सुरक्षित ठेवणार, त्याला काळजी घेऊन ठेवणार. तसंच जेवढे ब्रजवासी होते त्यांनी श्रीकृष्णांचे जे पदचिन्ह होते त्यांची फार काळजी घेतली. जेवढे गाय यायचे चारत चारत जायचे हे कृष्णांचे चरणचिन्ह बघायचे थोडे दुसऱ्याकडे जायचे, असं करून त्यांनी ठेवलं. आणि हे श्रीकृष्णांचे चरणचिन्हाचं धन याची संपत्ती कायम राहिली तिकडे वृंदावनमध्ये. तर ज्यावेळी सारे ग्वालबाल श्रीकृष्ण बलराम निघत होते ह्या पहिल्या दीक्षेच्या नंतर, तर त्यांचे जे आई होते त्यांनी सर्वांनी मुलांना सजवलं, नवीन कपडे घातले आणि आशीर्वाद दिलं, वेगळ्या प्रकारचे प्रार्थना आधी म्हटले त्यांच्या सुरक्षेसाठी, वेगळे वेगळे त्यांना उपदेश आदेश दिले. ज्यावेळी लहान मुलं कधी जात असतो आई सांगते ना वेगळे वेगळे आदेश सांगतात, बघ रस्ता जात असं कर तसं कर, ह्याची काळजी घे त्याची काळजी घे, तर असं हे सर्व आई जे होते सर्वांना मुलांना सांगत होते. आणि त्यावेळी देवगण पण आले तिकडे स्वर्गलोक पासून, आणि ते पण आरती करायला ते पण करत होते तिकडे आरती. आणि जीव गोस्वामी गोपाल चंपूमध्ये म्हणतात की एक वासरू होते त्याच्यामध्ये, आणि त्या वासरूला खुजली होत होती. खुजली काय म्हणतात, खुजली हा खास 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 वाटत होती. तर श्रीकृष्णांनी त्या वासरूला धरलं, काय होतंय खास वाटत आहे का, खास थोडं खाजवलं, समजलं तुला काय आईची आठवण येत आहे का, मी घेऊन जातो चल तुला. श्रीकृष्णांना माहीत होतं आणि त्या वासरूला पण माहीत होतं की आता आईकडे जायचं शक्य नाही, आम्ही जंगलामध्ये आलो आहे, आता एक दोन तासानंतरच आम्ही जाणार. पण श्रीकृष्णांनी आता मिठी मारली त्या वासरूला आणि थोडं असे गोड शब्द बोलले की जे काही त्रास होतं खाजमुळे किंवा काळजीमुळे ते सगळं त्याचं बाष्पीकरण झालं आणि ते शांत झाले तर वासरू पण. तर असं वासरू करत राहायचे. आणि जेवणाच्या वेळी ज्या प्रसादच्या वेळी थोडे बाई बायका आले तिकडे वृंदावनपासून, त्यांचे प्रसादचे डब्बे घेऊन आले मुलासाठी आणि मग त्यांना दिलं, कारण ते जास्त दूर गेले नव्हते ना, त्यांना परवानगी नव्हती फार दूर जायची. तर तिकडे बाई सगळे आले, त्यांनी दिलं. आणि असं करत करत भगवान श्रीकृष्ण वासरूंचं सेवा करत होते. थोडे दिवस असे गेले, श्रीकृष्णांची वय वाढत चालली, त्यांचं शरीर आणि जास्त मोठं होत चाललं आणि माता यशोजाची काळजी पण वाढत चालली की आता काय होणार. आता श्रीकृष्ण एकटेच आंघोळ करत होते. पूर्वी माता यशोदा आंघोळ करत होती श्रीकृष्णांची, आणि कपडे घालताना ते एकटेच घालत होते. पण आता आंघोळ पण सोडवलं, मी मोठं झालो, मी स्वतःचं आंघोळ करून घेणार. तर श्रीकृष्ण स्वतःचा आंघोळ करून घेत हे बघून माता यशोदाला आणि फार दुःख वाटलं की आता हे लक्षण बरं नाही आहेत, माझा लाडला कान्हा कृष्ण आता मोठा होत चाललंय आणि आता जसं मी लाड करत होते त्याच्यावर आता हे शक्य नाही आहे, आता तो मोठं होत जाणार, स्वतंत्र होत जाणार आणि माझ्या हाताखाली राहणार नाही, मग जंगलामध्ये जाणार, गायला घेऊन जाणार. पण काय करायचं, संसाराची रीत आहे, पद्धती संसाराची आहेच. असं मुलं जी असतात ते नेहमी मुलं राहत नाहीत, त्यांचे वय वाढते, स्वतःचं मन स्वतःची बुद्धी वापरतात, नंतर आई वडिलांचं ऐकत नाहीत, स्वतःच्या मार्गावर चालतात. संसार आहे, काय करायचं. माता यशोदाला माहीत होतं असंच होणार आहे, पण विचार करून पण एवढं दुःख होत होतं की माता यशोदाने विचार केला आता मी ह्याच्याबद्दल विचार करणारच नाही. आणि श्रीकृष्ण त्यांचं वागणं थोडं विचित्र होत होतं यावेळी. आणि नंद महाराजांनी बघितलं, ज्यावेळी श्रीकृष्ण नंद महाराजांच्या जवळ यायचे तर थोडं विचित्र वागायचे, त्यांच्या डोळ्यामध्ये बघून बोलायचे नाही, त्यांनी आलं की थोडं तिकडे जायचं. आणि जास्त करून त्यांचे जे काका वगैरे होते म्हणजे नंद महाराजांचे भाऊ होते, त्यांच्याकडे जाऊन गोपनीय पद्धतीने बोलायची, काहीतरी बोलायचे. आणि जसं की एकदम काही रहस्यमय गोष्टी बोलत आहेत आणि कोणी जवळ आलं की एकदम गप्पसून दुसरीकडे जायचं, तर नंद महाराज बघत होते की हे काय प्रकरण काय चाललंय हे. तर त्यांनी त्यांच्या भावांना बोलवलं की काय चाललंय, कृष्ण काय बोलत आहे तुम्हाला, असं घुसपूस वसूस करून काय बोलत आहे. तर त्यांचे जे सर्वांतले लहान भाऊ होते त्याच्या तोंडावरून निघून गेले शब्द की कृष्ण म्हणतोय की त्याला गायांची सेवा करायची इच्छा आहे आता, वासरूंची नव्हे गायांची. ज्यावेळी नंद महाराजांनी हे ऐकलं त्यांना असं वाटलं की त्यांच्यावर वज्रपात झालंय. वज्रपात म्हणजे समजलं ना, वज्र त्यांच्या डोक्यावर लागलं आपटलं असं त्यांना वाटलं की आता श्रीकृष्ण मोठ्या गायांची सेवा करायची इच्छुक आहे, कसं होणार, हा एवढं लहान आहे तो, गाय बैल एवढे मोठे आहेत, आणि कसं तू जंगलामध्ये जाणार? पण अनेक भाऊ होता, त्याने थोडी सांत्वना दिली, नाही 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 बघा नंद बाबा, असं आहे की श्रीकृष्ण फक्त काळजी करत आहे की माझे बाबांचं वय वाढत चाललंय, आता त्यांना थोडं आराम केलं पाहिजे त्यांनी, आणि त्यांना थोडं मदत होईल, हां मी पण थोडं करत राहेन, तर फक्त तुम्हाला थोडं आराम द्यायला ते तसं विचार करत आहे, असं काही नाही. थोडे शांत झाले. दुसरीकडे श्रीकृष्ण इकडे तिकडे जाऊन बोलत होते, स्वतःची शक्ती प्रदर्शन करत होते सर्वांना. कसं करायची शक्तीचं प्रदर्शन? विशेष करून आपटाच्या अखांद्यावर, जसं ते कुस्ती करणारे लोक असतात ना मल्लयुद्ध, ते कसं कुस्ती प्रारंभ करायचे ते असं असं करतात की नाही, तसं करायचे श्रीकृष्ण सर्वांच्या समोर जाऊन दाखवायला की मी किती आता बलवान झालो आहे, किती शक्तिशाली झालो आहे मी. म्हणजे तात्पर्य काय की मोठे जे गाय आहेत त्यांना चारवायचं काम मी करू शकेन, मी समर्थ आहे, सक्षम आहे मी चारवायला त्यांना, त्यामुळे तुम्ही संशय करू नका, एकदम मजबूत आहे मी, असं सगळं ते इशारे करत होते. तर मग परत नंद महाराज त्यांना पण काळजी वाटली, आता बोलायचं नाही, फोन बंद करा बघा. हा बंदच करून टाका. तर नंद महाराजांना काळजी वाटली फार, माता यशोजींच्या बरोबर बोलायला सुरू झालं त्यांनी, आणि मग आणि एक इष्ट गोष्टी झाली. आता काय करायचं, आता श्रीकृष्णाचं वय वाढत चाललंय आणि बघा किती काय काय होणार, आता वासरू चालवायला आम्ही दिलं, आता गाय चारवायचं म्हणत आहे, काय करायचं आम्ही? तर शेवटी त्यांनी निर्णय घेतला की आता दुसरं काय उपाय नाही आहे, आणि शेवटी आमचं गोपालकांचा समाज आहे, आमची मुलांना तर आज नाही तर उद्या गायना चारवायला घेऊन जायलाच पाहिजे. तर ठीक आहे, आता श्रीकृष्ण योग्य आहे, समर्थ आहे, तर चला त्याला परवानगी देऊ आम्ही, नाही दिलं तर आणि काहीतरी होईल, दुर्घटना होऊ शकते. तर परत निर्णय काय झाला त्या इष्टगोष्टीमध्ये, निर्णय असं झालं की आजपासून नव्हे की आता थोड्या दिवसात ज्यावेळी अष्टमी तिथी येणार शुक्ल पक्षमध्ये कार्तिक महिन्याची, त्यावेळी आम्ही एक मोठं अनुष्ठान साजरा करू, आणि त्या अनुष्ठानमध्ये आम्ही घोषणा करू की आजपासून श्रीकृष्ण श्री बलराम आणि त्यांचे मित्र ते मोठे गायांचं देखरेख करणार. तर 3 दिवस पूर्ण खेड्यामध्ये इकडे तिकडे सगळे ऐका ऐका, आता बेळगावमध्ये कसं नगरपालिकेतर्फे रोज सकाळी येत आहेत ना कचऱ्याच्या बद्दल, ऐका ऐका ऐका, तर तसं सगळ्या पूर्ण जगामध्ये जाऊन ऐका ऐका ऐका, आता अष्टमीच्या तिथीवर दिवशी असं असं होणार, मोठं अनुष्ठान होणार आहे, या या सहकुटुंबी सहपरिवार सर्वांनी यायला पाहिजे, असं करून सगळं झाले. तर जे गोप होते गोपी होते ब्राह्मण होते सर्व काही आले त्या दिवशी, एकदम महामोठमोठं उत्सवाचं एक वातावरण होतं तिकडे. ब्राह्मणांनी वेगळे वेगळे मंत्रोच्चारण केले, यज्ञ आदी केले, आणि जे गोपी होते ते गीत गात होते, संगीताचे वाद्य वाजत होते, आणि ते ग्वालबाल होते त्यांचे आईने सर त्यांना सजवलं होतं, नवीन कपडे घातले होते. मग कृष्ण समोर आले, आता गोपाष्टमीचा उत्सव चालू आहे बघा, हां, तर गोपाष्टमीच्या उत्सवामध्ये मग श्रीकृष्ण पुढे आले, गायांना नमस्कार केलं, ब्राह्मणांना नमस्कार केलं, जे वयस्कर होते गोपी आदी त्यांना नमस्कार केलं, मग गायांना घास वगैरे दिलं, प्रदक्षिणा केली त्यांची, आणि मग नंद महाराजांनी त्यांना गोचारणची एक जे काठी आहे ते दिली. जसं आध्यात्मिक जीवनामध्ये ज्यावेळी संन्यास दीक्षा होते ना, तिसरी दीक्षा, जे भक्त संन्यास घेतात त्यांना एक दंड मिळतंय. दंड म्हणजे मोठे लाठीसारखं असतं ते, आणि संन्यास गुरु संन्यास शिष्यांना ते देतात. तुम्हाला मी संन्यास देतो असं, तुम्ही आता संन्यासी झाले म्हणून. तर ह्यावेळी संन्यास दंड नव्हतं, ते गोचारणची काठी होती आणि ते रत्नापासून अलंकृत होती. नंद महाराज आणि ब्रजवासी फार समृद्धशील होते ना. ज्या ठिकाणी दूध असतं, तूप असतं, लोणी असतं, गाय असतं, ज्या ठिकाणी अन्न आदी असतं, तिकडे सरळ संपत्तीची काही कमी नसते, समृद्धीची काही कमी नसते. धान्य धनवान गावय धनवान, ज्यांच्याकडे धान्य आहे, ज्यांच्याकडे गाय आहे, ते खरोखर धनवान आहेत. तर त्यावेळी रत्नच रत्नापासून अलंकृत एक गोचारणाची काठी रत्नाची काठी नंद महाराजांनी श्रीकृष्णांना दिले आणि ते हातात घेतलं. आणि बाकीचे पूर्वीपासून होते, त्यांची बासुरी आणि वगैरे आणि संगीताचे वाद्य आदी होते. मग माता यशोदाने एक तिलक पण दिलं श्रीकृष्णांच्या पूर्ण शरीरावर आणि प्रार्थना केली की तुझी रक्षा होऊ दे. वेगळेवेगळे प्रार्थना वगैरे पण केली, स्तुती केली माता यशोदाने. आणि मग त्यांच्या मित्रांना बोलवलं, बघ बलराम, तू नेहमी श्रीकृष्णांच्या पुढे असलं पाहिजे. सुबल, तू नेहमी श्रीकृष्णांच्या पाठीमागं असलं पाहिजे. आणि बघ श्रीदामा आणि सुदामा, तुम्ही दोघंही डावीकडे उजवीकडे असलं पाहिजे श्रीकृष्णांचे. आणि बाकी तुम्ही सर्व जे आहेत ग्वाळबाल, तुम्ही गोलाकारमध्ये श्रीकृष्णांची रक्षा केली पाहिजे. असं करून श्रीकृष्णांनी माता यशोदेने ग्वालबालांना आदेश दिला. आता गोचारण प्रारंभ करायचं वेळ झालं. तर श्रीकृष्ण बोलवत होते गायांना, जिही 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 करून बोलवत होते, पण गाय हालायला तयार नाही, दिकडेत आहेत. आता ह्याच्या पाठीमागे अनेक रहस्यमय गोष्टी सांगतो तुम्हाला. जे इष्टगोष्टी बोलवली होती ना नंद महाराजांनी ब्रजवासींसाठी, आणि ज्याच्यामध्ये निर्णय घेतला गेला की श्रीकृष्ण बलराम यांना गायांची सेवाची परवानगी दिली पाहिजे, ते इष्टगोष्टी एवढं लवकर का बोलवलं, हे सगळं लक्षण दिसत होते. पण अनेक गोष्टी जे नंद महाराजांनी बघितलं ते हे आहे की गाय गोशाळ्याच्या गोठ्याच्या बाहेर जायला तयार नव्हते, चारायला जात नव्हते. का? कारण श्रीकृष्ण ज्यावेळी बोलत होते की नाही मला जायचंय चारायला, असं असं करत होते. आणि ब्रजवासी पण परस्पर बोलत होते ना की असं असं कृष्णाची इच्छा आहे, ते गायांच्या कानावर पडलं. गायनं पण समजलं की असं काहीतरी होणार आहे. काय होणार आहे? की श्रीकृष्ण आम्हाला घेऊन जाणार आहे चारायला, तर आम्हाला पाहिजे की श्रीकृष्णच घेऊन जाय. जोपर्यंत कृष्ण येणार नाही आम्ही दूध देणार नाही आणि आम्ही गोठ्यामधून बाहेर निघणार नाही. तर नंद महाराज बघितलं, अरेच्या फजिती आहे, आता काय करायचं, आपत्कालीन स्थिती, एमर्जन्सी आहे. त्यामुळे इष्टगोष्टी लवकर लवकर बोलवलं. पण आत्ता श्रीकृष्ण त्यांना घेऊन जाणार आहेत, तरी गाय बाहेर जायला तयार नाही आहेत, ह्याच्या म्हणते ह्याच्या पाठीमागे काय कारण आहे? कारण हे होतं की गायांची इच्छा होती की आधी श्रीकृष्ण जाऊ पुढे, त्यांच्या पाठीमागे आम्ही जाऊ. कारण त्यांना खात्री पाहिजे होती की कृष्ण येणार आमच्या बरोबर, होणार की नाही होणार, की आम्हाला पुढे पाठवून मग ते राहणार. आणि दुसरी गोष्टी म्हणजे त्यांना नेहमी दर्शन करायचं होतं श्रीकृष्णांचं. तर मग श्रीकृष्णांना समजलं की गायच्या मनामध्ये काय इच्छा आहे म्हणून. तर श्रीकृष्ण आणि त्या बलराम आणि त्यांच्या मित्रांसोबत ते पुढे जायला सुरू केलं त्याने. आणि एवढं हर्षोल्लासाचं एक भाव होतं, वातावरण होतं. एक ग्वालबाल जे आहे ते उडी मारत होते, नृत्य करत होते, कोणी गीत गात होते. आणि श्रीकृष्णांच्या सोबत सगळं आम्ही जाणार आहेत म्हणून ते ग्वालबाल एकदम उत्तेजित होते. आणि गाय पण थडपड थडपड करत होते. त्यांना पण फार आनंद वाटत होता की श्रीकृष्ण मला घेऊन जाणार आहेत म्हणून. आणि असं मग वासुरी वाजवत वाजवत जय जयकार करत, जसं आज इकडे भाषेमध्ये म्हणतो बोमा बोम होत होतं, तिकडे सगळे मुलं हाक मारत होते, ओरडत होते. हे बोमा बोम हे बरोबर शब्द नाही आहे, तसं आम्ही वापरलं नाही पाहिजे हे सगळे शब्द, नाही का? बरोबर आहे ना? करायला आहे जाय, करत आहे, करायला आहे नाही, करत आहे, करायला आहे, जायला आहे, जात आहे, होय की नाही? तर एवढं एक आनंदाचं वातावरण तिकडे होतं. आणि मुलं मग निघाली वनातर्फे आणि त्यांच्या पाठीपाठीमागे गाय. बाकीचे जे ब्रजवासी होते ते फार दुःखी होते. आत्तापर्यंत ते श्रीकृष्णांचं दर्शन दिवसभर करायचे, पण आत्ता त्यांना समजलं की फक्त दिवसात दोनदा श्रीकृष्णांचं दर्शन होणार. एक पहाटे ज्यावेळी ते गायनं घेऊन चारायला जाणार, आणि दुसरं सायंकाळी संध्याकाळी ज्यावेळी गायनं घेऊन परत येणार. गोधुळीचा काळ जो असतो. आणि त्यांच्या मनामध्ये चिंता काळजी पण होती ना की तिकडे खत्री अनेक आहेत, तर कसं काय काय होणार. तर बाकीचे ब्रजवासी जे आहेत ते थोडे दुःखी होते, परंतु ग्वालबाल आणि गाय त्यांची आनंदाची सीमा नव्हती. आणि असं करून गोपाष्टमीचा उत्सव साजरा केला गेला आणि आनंदाने मग सगळे निघाले ते वनाच्या तर्फे गेले गायनं घेऊन. असं गोपाष्टमीचा उत्सव पहिल्यांदा झाला, कार्तिक शुक्लाष्टमी. वृंदावनमध्ये एक कथा आहे, हे शास्त्रामध्ये नाही आहे पण वृंदावनमध्ये एक लोककथा आहे की गोपाष्टमीच्या दिवशी मोठा हा जो कार्यक्रम आहे तो तर झालाच, त्याच्याशिवाय आणि एक लहान कार्यक्रम झाला ज्याच्यामध्ये फक्त ग्वालबाल होते आणि गोपगण होते, कोणी महिला वगैरे तिकडे नव्हते. तर श्रीमती राधाराणीची इच्छा झाली की मला पण जायचं आहे तिकडे आणि बघायचं आहे की हे लोक काय करत आहेत या उत्सवमध्ये. आता श्रीमती राधाराणीचं जे रूप आहे ते सुबल सखाचं रूप सारखंच आहे, तर त्यांनी सुबल सखाचे वस्त्र घालून कपडे घालून ते त्यांच्यासारखे एक ग्वालबालाचं वस्त्र घातले आणि ते पण प्रविष्ट झाले त्याच्यामध्ये. तर ही एक लीला आहे. त्यामुळे वृंदावनमध्ये गोपाष्टमीच्या दिवशी श्रीमती राधाराणीचे कपडे जे असतात ते वेगळे असतात आणि ते एक ग्वालबालाचे वस्त्र घालतात. धोती असतं त्यांचं वगैरे, धोतर असते, वस्त्र ग्वालबालाचे असतात फक्त हे एक दिवशी. आणि या दिवशी वृंदावनमध्ये चरण दर्शन श्रीमती राधाराणीचे होतात, परंतु आता निर्णय आमच्या संस्थेमध्ये अशी झाली आहे की श्रीमती राधाराणीचे चरण दर्शन नाही असले पाहिजेत म्हणून, पण ते पण नाही दिसले पाहिजेत. तरी एक गोप वेशमध्ये श्रीमती राधाराणी या दिवशी असतात. असं गोहिसा सुंदर मधुर गोपाष्टमीचा महोत्सव झाला. श्री गोपाष्टमी महोत्सव की जय. श्री कृष्ण गोचारण लीला की जय. गौर प्रेमानंदे हरिओम. किती वाजले आता? साडेबारा झाले. कोणाचे काही प्रश्न आहेत का? आमच्यासाठी गाय फार महत्वपूर्ण आहेत बघा, त्यामुळे इकडे वरच्यावर तुम्ही येत राहा. विसरू नका की इकडे पण आमची गोशाळा आहे आणि बेळगावमध्ये मंदिरमध्ये पण आमची गोशाळा आहे. तिकडे पण जाऊन दर्शन करा. पण तिकडचे जे नियम आहेत ना, त्याचं कृपा करून पालन करा. ज्यावेळी गोशाळा बंद असते त्यावेळी आतमध्ये जाऊ नका. दुसरी गोष्टी, गायना काही शिजलेलं वगैरे काही पदार्थ देऊ नका. कधी कधी चांगले भावनेने पण लोक येऊन भाकरी देतात, कोणी भाजीपाला देते, कधी कधी ते वाईट झालेले भाकरी चपाती रोटी पण देतात. तसं सगळं करायचं गरज नाही. गायनचं जेवण नाही आहे हे सगळं, भाकरी वगैरे ते आमचं जेवण आहे. तर गायना हे सगळं द्यायची गरज नाही. तुम्हाला द्यायचं जर असेल स्वतः जाऊन देऊ नका, आणि ते जे देखरेख करतात गायांचे त्यांना जाऊन द्या, मग ते निर्णय घेतील की कसं द्यायचं कधी द्यायचं. दुसरी गोष्टी म्हणजे प्लास्टिकच्या थैलीमध्ये पिशवीमध्ये तिकडे दरवाजावर गेटवर ते टांगून जातात, तर गाय येऊन ते प्लास्टिकची पिशवी घेतात त्यांनी ते खातात. तर तिकडे पण प्लास्टिकची पिशवी घेऊन जाऊ नका आणि तिकडे ठेवून येऊ नका, ठीक आहे? आणि इकडे पण तसं करायचं नाही. प्रश्न आहे, आध्यात्मिक जगामध्ये एक क्षणासाठी पण वेळ जात नाही. तर भौम वृंदावन मध्ये मी बघतो की सकाळी पहाटे श्री कृष्ण चारायला जातात गायांना, संध्याकाळी येतात, तर काळाचं परिवर्तन होतं आहे. पण हे फक्त बाह्यदृष्टीने आहे, कारण हे भौतिक जगामध्ये प्रकट झालं आहे ना, त्यामुळे रात्री अंधकार होतो, अंधारा होतोय. पण वास्तवात वृंदावनमध्ये काळाचं काही सीमा नाही आहे. ज्यावेळी भगवान श्रीकृष्णाने रासलीला केली इकडे भौम वृंदावनमध्ये, ब्रह्माजीचं संपूर्ण एक रात्री त्याच्यामध्ये गेलं. इकडची एक रात्री तथा आम्हाला वाटलं, लोकांना वाटलं एक रात्री, पण वास्तवात ब्रह्माजीची एक रात्री होती ती. तर भगवंतांच्या लीलामध्ये काळ, कारण काळ जे आहे ते भगवंतांची शक्ती आहे, तर भगवंतांची सेवासाठी तत्पर असते नेहमी. आम्ही काळाच्या अधीन आहोत, पण भगवंत काळाच्या अधीन नाही आहेत. तर काळ जो आहे त्यांच्या सेवासाठी नेहमी तत्पर असल्यामुळे जसं परिवर्तन करायची गरज असते तसं काळ करते. अच्छा, काळाच्या प्रभावामुळे ऋतू वेगळे वेगळे असतात, नाही का? वृंदावनमध्ये पण होतंय तसं. पण कधी कधी असं आनंद वृंदावन चंपूमध्ये कवी कर्णपूर म्हणतात की 6 चे 6 ऋतू एकाच वेळी एकाच दिवशी असतात एकाच ठिकाणी भगवंतांच्या लीलाला आणि मधुर करायला. तर आम्हाला समजलं पाहिजे की काळाचा प्रभाव तिकडे नाही आहे जसं की भौतिक जगामध्ये असतो. भौतिक जगामध्ये काळाचा प्रभाव काय असतो? सर्व वस्तूंचा विनाश होते, होय की नाही? मृत्यू सर्व हरस चाहम, तो मृत्यू होते आणि तिकडे वस्तूंचं घटन होतंय, हानी होते, नुकसान होते, सर्व वस्तू नश्वर होतात असतात काळाच्या प्रभावामुळे. पण भौमवृंदावनमध्ये पण ही आध्यात्मिक वस्तू त्यांचा नाश कधी होत नाही. तर हे काळ असे काळाचं परिवर्तन असं होतं जे जेणेकरून भगवंतांची लीला आणि जास्त मधुर होईल म्हणून त्याप्रमाणे काळाचा प्रभाव असतो, ठीक आहे?
दिवस रात्र असं होतं
दिवस रात्र होते दिवस रात्र होते हा दिवस रात्र होते भौम वृंदावन मध्ये आणि त्याच्याप्रमाणे वेगळे वेगळे लीला असतात भगवंतांची. प्रत्येक तीन तीन तासांची लीला असते. या तीन तासमध्ये ते हे करतात, या तीन तासमध्ये ते करतात. नित्य लीलामध्ये इकडे असं असतं. हां, तर कारण हे भौम वृंदावन आहे त्यामुळे रात्रीच्या वेळी अंधारा होतोय. आध्यात्मिक जगतमध्ये रात्रीचा प्रश्नच नाही. आध्यात्मिक जगतमध्ये होय होय, कारण त्यांचे वेगळे वेगळे वेळी तिकडे ठराविक वेळी ठराविक लीला असतात. वृंदावन गोलोक वृंदावन मध्ये तिकडे यावेळपासून यावेळी हे लीला, इकडे यावेळीपासून यावेळी हे लीला. प्रत्येक लीलाचा वेगळं वेगळा कालक्रम असतो. ठीक आहे.
हरे कृष्ण. भगवान कृष्ण जब आगे आगे चले तब पीछे पीछे गाय आई. अगर ऐसा है तो फिर कंट्रोल कैसे कर रहे होंगे गायों को? कौन जनरली गायों को ले जाती है तो पीछे पीछे डंडा लेके उसके कंट्रोल करते हैं. तो भगवान सब
प्रश्न यह है कि श्री कृष्ण जर पुढे गेले आणि गाय पाठीमागे राहिले तर गायांचं नियंत्रण कसं होईल? कारण गायांच्या पाठीमाठे पाठीमागे जाऊन लाठी घेऊन जायला पाहिजे आम्ही. हे आमची चूक आहे ना भौतिक जगामध्ये. आम्हाला वाटतं की लोकांचं नियंत्रण लाठी घेऊन केलं पाहिजे. पण श्रीकृष्णांनी जे गायांचं नियंत्रण केलं कसं केलं? प्रेमाने केलं. प्रेम हे लाठीपेक्षा जास्त प्रभावशाली आहे. ज्यावेळी प्रेम असतं त्या ठिकाणी लाठीची गरज नसते. तर गायाचे नाव पण घ्यायचे. ते प्रत्येक 9 लाख गायामध्ये प्रत्येक गायाचे नाव त्यांना माहीत होत. आणि काय प्रश्न? टीका? ठीक आहे. श्री गोपाष्टमी महोत्सव की जय. या ठिकाणच गोशाळ्याचं नाव काय? नंदग्राम गोशाळा होलमणीमध्ये. आणि आता इकडे माधव चैतन्य प्रभू आहे. उभं राहा जरा. इकडे बघत आहे सर्व दर्शन प्रभू कुठे? हा इकडे. असे बाबूराव कुठे? हा आहे तिकडे. इकडे सेवा करतात नेहमी राहून. आणि एवढं छान गायांचं देखरेख त्यांनी केलंय. हा तर तुम्हाला धन्यवाद. आणि आता ठीक आहे. आणि गायांची सेवा केल्यामुळे त्यांचं जीवन पण धन्य झालं आणि आम्हाला पण असं एक स्थान मिळालं जे आम्ही येऊन तिकडे बसलो. आम्ही इकडे ह्या रम्य वातावरणात बसून कथा कीर्तन वगैरे करू शकलो म्हणून. हा हरे कृष्णा वसा स्वामी. तर आता आम्ही थोड्या वेळात गोपूजा करणार आणि मग गायांचं दर्शन करणार आणि मग गाय चारायला जाणार. आणि विशेष धन्यवाद आम्ही परत द्यायचे इच्छुक आहेत वरदराज प्रभू ना. वरदराज प्रभू आहेत ना इथे? हा बरावा. त्यांनी आम्हाला हे पूर्ण जागा जी आहे दानमध्ये दिली होती. त्यांनी आणि त्यांचे कुटुंबाचे सदस्य जे आहेत त्यांनी मिळून ते त्यांना परत हार्दिक आभार आणि धन्यवाद. तुमच्यामुळे खूप गोसेवा झाली. गाय आले, तुमची भूमी पण पावन झाली आता. हा आणि ते पण अधूनमधून येत असतात, काही ना काही सेवा करत असतात इकडे. त्यांचं पण योगदान फार महत्वाचं आहे इकडे. हा धन्यवाद. हरे कृष्णा हरी बोल. ठीक आहे. तर आता गुरुपूजा गोपूजा. रमेश
रमेश जो है उसी ग्रह को सेवा कर रहा है
आणि रमेश प्रभू म्हणून आहे, त्यांनी पण खूप सेवा केली आहे, तर त्यांचं पण नाव घ्यायची गरज आहे. हा धन्यवाद. ठीक आहे, आता गोपूजा कुठे करणार आहे? बाहेर. हा तो अंदर लाना है की गायको? अंदर करेंगे तो एक गाय को. हरे कृष्णा. धन्यवाद. श्रील प्रभुपाद की जय. श्रील प्रभुपादांना धन्यवाद आम्हाला सर्वांना दिलं पाहिजे, कारण त्यांनी आम्हाला या सुंदर जगामध्ये प्रवेश करायची क्षमता प्रदान केली, ती बुद्धी दिली. हरे कृष्णा. हरिभाऊ.